नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमात सध्या चालू असलेली मालिका विचार बदला म्हणजेच आपलं जीवन बदलेल, आपला संसार जो आहे तो बदलेल, ही मालिका आपल्याला अनेक गोष्टीची माहिती देत आलेली आहे. आजही त्याच मालिकेमधील एक विशिष्ट असा विषय घेऊन आपण आलेलो आहोत आणि त्या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन परब, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, जेव्हा आपण विषय सुरू केलेला होता तेव्हा तुम्ही आम्हाला विचारांबद्दल सांगितलं की विचार किती महत्वाचे आहेत आणि विचारांनीच ही मूळ एक शक्ती आहे असं तुम्ही सांगितलं. आणि तो विषय जेव्हा पुढे चालला गेला त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की आपण काही सवयींवर बोलत होतो. तर जिथे फार घाईघाई करण्याची सवय असते किंवा जिथे मग तुम्ही सांगितलं की अगदी नखं चावणे वगैरे सवय आहे, खोटं बोलण्याची सवय आहे, खून करण्याची सवय, हे सगळे चोरी करण्याची सवय, ह्या सवयी जेव्हा सांगत होता त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की जितकी घाई आम्हाला होते तितकीच कित्येकदा तरी बेचैनी पण होत असते. म्हणजे ती घाई असते, ते करायचं हे आम्हाला कळतं, पण आतून सुद्धा एक अशी धडधड 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 होत असते. मग कित्येकदा तरी जेव्हा आम्ही दुर्लक्ष करतो, परंतु त्याचा जेव्हा कधीतरी त्रास व्हायला लागला तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते म्हणतात की हा एक आजार आहे. परंतु हे लक्षात येतं की हे सातत्याने आमच्याकडे होत असतं. म्हणजे अगदी समजा की एखादा फोन कॉल जरी आला तरी सुद्धा अशी धडधड होते, किंवा ट्रेनमध्ये चढत असताना सुद्धा कितीदा तरी धडधड होते, काय होईल आता, कोण ढकललं तर पडेन, मरेन, असं काहीतरी होत असतं, बुद्धीमध्ये काहीतरी विचार येत असतात. तर ह्याला तुम्ही आजार म्हणाल का सवय म्हणाल?
आपल्याला मुळामध्ये जायला पाहिजे. भरपूर वेळेला मी सांगितलं की केव्हा तो आजार बनतो आणि केव्हा ती सवय असते हे आपल्याला लक्ष दिल्यावर कळेल. भरपूर माझ्याकडे पेशंट जेव्हा येतात, आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो तेव्हा आम्ही बघतो की फॅमिलीमध्ये काही ट्रेड्स कॉमन असतात, काही सवयी असतात, काही आजार फॅमिलीमध्ये आम्ही बघतो. आणि जे तुम्ही लक्षण सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि सध्याच्या जीवनामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांना ह्या लक्षणांनी बघतो, ज्याला बेचैनी म्हटलेलं आहे. याच्यावर भरपूर चित्रपटांमध्ये गीतं वगैरे पण केलेली आहे. मला एक गीत जे आवडतं की सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. धावपळीचा किंवा घाईचा जो आजार आपण बघितला त्याच्याबरोबर हा जो तुम्ही जे आता सांगितलं ह्याला आम्ही एन्झायटी म्हणतो किंवा चिंता, चिंतेचा आजार आहे. आणि त्याच्यामधलं हे एक लक्षण बेचैनी असू शकते कारण भरपूर आजारामध्ये हे दिसतं. शारीरिक आजारामुळे सुद्धा ही लक्षणं दिसतात. पहिलं आपल्याला हे डिसाईड करायचं असतं की हे जे लक्षण आहे हे शारीरिकमुळे आहे की मनामुळे आहे. ठीक आहे, पहिले शारीरिक कारणं दूर करायचं. का शारीरिक कारणं असतील तर ते ठीक होऊ शकतं, पण औषधं घेऊन योग्य डॉक्टरकडे पण ते ठीक होत नाही आणि ही बेचैनी राहिली तर ही मानसिक आजाराची सुरुवात असू शकते. आणि आजार झाला हे केव्हा कळावं? की जेव्हा मी भरपूर प्रयत्न करतो स्वतःला बदलण्याचा, जी माहिती माझ्याकडे असते. जसं काही लोक वडिलांना सांगतात की आईला सांगतात किंवा आपल्या मित्र मैत्रिणींना सांगतात की मला असं होत आहे, किंवा आपल्या भावना वेगळ्या प्रकारे त्यांना जसं माहिती असं असं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि भरपूर काही करून देखील त्यांना ते जमत नाही, त्याच्यापासून सुटकारा होत नाही त्यांचा, मग समजायचं की सायकोलॉजी इज बिकमिंग मोर पॉवरफुल. तुमचं मन तुम्हाला त्रास द्यायला लागलाय आणि त्याच्यामुळे मग हळूहळू तुमचा परफॉर्मन्स कामावरचा किंवा संबंधामधला त्याच्यावर इफेक्ट यायला लागलेला आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला मग कदाचित डॉक्टरची कन्सल्टिंग मनोचिकित्सकाची घ्यायला पाहिजे आणि औषधं तुम्हाला घ्यायला पाहिजे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला काही पद्धती आहेत ज्या आम्ही मनोचिकित्सकमध्ये वापरतो किंवा समुपदेशनामध्ये वापरतो त्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही याला कंट्रोल करू शकता. पण जर त्या स्टेजला गेली असेल की जेव्हा सगळ्या पद्धती वापरून देखील जर तुम्हाला नाही जमत असेल की यू मस्ट टेक मेडिसिन, तुम्हाला औषध घेणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला तो आजार झालेला आहे असं आम्ही म्हणतो.
डॉक्टर साहेब, ह्याच्यात तुम्ही आता सांगितलेत, काही लक्षणं सांगितली, पण कित्येकदा मलाही हा प्रॉब्लेम होतो की खूप अशी धडधड होते एखाद्या गोष्टी, म्हणजे काही असे प्रसंग आयुष्यात घडून गेलेले आहेत की असं वाटतं आता तो प्रसंग पुन्हा येणार आहे. तर जसं मी मगाशीही म्हटले की फोन जरी वाजला तरी भीती वाटते, एखादी व्यक्ती लेट घरामध्ये पोहोचते तरी बुद्धीमध्ये काहीतरी विचार चालतात की काहीतरी चुकीचं घडतंय म्हणून, आणि मन त्यावेळेला रिलॅक्स होऊ पाहत नाही. मी खूप वेळा कन्सल्टही केलेलं आहे, काही माझे समुपदेशक मित्रमैत्रिणी आहेत त्यांनाही विचारलं तर ते म्हणतात की तू रिलॅक्स हो, पण ते जमत नाही आणि अशा वेळेला झोपही येत नाही. तर काय ह्याला तुम्ही आता अँझायटी हा शब्द वापरला, तर ही लक्षणं अँझायटीची आहेत का?
आपल्या शरीरामध्ये दोन संस्था असतात ज्याला आम्ही सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम म्हणतो. तर ह्या संस्था निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आपली सिस्टीम पूर्ण शरीराची स्पीड अप होते आणि जेव्हा आवश्यकता नसते तेव्हा ती रिलॅक्स असते. तर सिम्पॅथॅटिक सिस्टीम जी आहे आपल्या शरीरामध्ये, तर तिचं काम असतं की जसं आता तुम्ही स्टेशनवर चाललेला ट्रेन पकडाला आणि ट्रेन सुटलेली आहे तर तुमचं ब्लड प्रेशर वाढला पाहिजे, तुम्हाला शर्करा पाहिजे, तर लिव्हर ग्लुकोजचं निर्माण जास्त करतो, रक्तामध्ये फेकतो, तुमचा ब्लड प्रेशर वाढतो. तुमच्या डोळ्याच्या ज्या मध्यभागी पिपिल्स असतात त्या विस्फारतात, त्यामुळे तुम्ही बरोबर बघू शकता. तर तुमच्या हातापायला रक्त पुरवठा आणि तुम्ही धावत धावत ती ट्रेन पकडता. धावत तुम्ही ती ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये तुम्ही जाऊन बसलात तर थोड्या वेळाने हळूहळू जर ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला पाहिजे. काही लोकांमध्ये ते होत नाही, दे आर ऑलवेज ॲट दॅट स्टेज. हे तर धावत झाल्यावर तुम्ही विचार करा, तुम्ही ऑफिसमध्ये बसलात, घरी बसलेला, कोणतीही परिस्थिती नाही, पण तुम्ही विचार करता असं झालं तर काय होईल. याच्यामध्ये भरपूर काही प्रकार आहेत. जे कॉमनेस्ट प्रकार आहेत, तुम्हाला खोकला झालेला आहे, घशाला सूज आलेली आहे किंवा ज्याला आम्ही फॅरिंजायटिस म्हणतो, तर अशी व्यक्ती असेल ती विचार करेल मला गळ्याचा कॅन्सर तर नाही ना झालेला आहे. म्हणजे हे परिस्थिती नाही, पण तुम्ही तुमच्या विचारांनी ते निर्माण केले. आणि जसं तुम्ही कॅन्सर शब्द, मग कॅन्सरला करणारा इलाज, मग ऑपरेशन, किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी, आणि मग तुम्ही संपलेला डायरेक्ट डेथवरती पोहोचते व्यक्ती. फास्ट थिंकिंग तिथं चालतं. तुम्ही जे टेलिफोनचं उदाहरण दिलं किंवा टेलिफोन वाजला रे वाजला तर ती वाईट बातमीच असणार. आमच्या घरातलं कोणीतरी अपघातामध्ये मेलेला आहे किंवा कोणतरी आमचे नातेवाईक गेलेले आहेत आणि ते चित्र येणार डोळ्यासमोर. त्यामुळे टेलिफोनची घंटी आणि भीती ह्याचं कनेक्शन जोडलेलं असतं. किंवा एखाद्याने आपल्याला काही नाही जरी म्हटलं तर असे पण लोक आहेत की कोणी तुमच्यावर जरा काय थोडं तुम्हाला बोलले तर त्यांचं चालू होतं आणि ते एवढे अँझायटीमध्ये जातात किंवा चिंतेमध्ये जातात. तर काही वेळेला आम्ही त्यांना पॅनिक अटॅक म्हणतो. पॅनिक म्हणजे वेड्यासारखं करतात ते. तर ह्या वेळेला तुम्हाला डेफिनेटली औषधाची आवश्यकता असते. त्याची लक्षणं सुरुवातीला अशी असतात की पुन्हा पुन्हा एखादा विचार तुमच्या मनात येत राहणं. तो विचार तुम्ही थांबवायचा प्रयत्न करता पण तो थांबत नाहीये आणि काहीतरी वाईट होणार आहे, काहीतरी वाईट होणार आहे, हा विचार पुन्हा पुन्हा तुमच्या मनात. तुम्ही फार प्रयत्न करता की हा विचार येऊ नये, तसं काही नाही झालं, समजायचं, पण तो थांबत नाहीये. आणि ह्याच्याबरोबर ती सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिवेट तुमची होते बसल्या बसल्या. आणि मग शरीरामध्ये ऍड्रिनालिन नावाचा एक स्राव येतो किंवा कॉर्टिसॉल, हे दोन जे स्राव असतात ते निघतात आणि जास्त वेळ राहतात. तर त्यामुळे हृदयाची धडधड वाढणे, तोंड सुकणे किंवा हातपायामध्ये कापरं भरणे किंवा पोटामध्ये असं कावरं बावरं होणे, भरपूर लोक असं आम्ही बघितलंय की ती नुसतं असं थोडस तरी बातमी ऐकली तर त्यांच्या पोटात दुखतं आणि टॉयलेटला त्यांना जावं लागतं किंवा बाथरूमला पुन्हा पुन्हा जावं लागणं, हे सगळे ह्याच्यामध्ये या ग्रुपमध्ये मोडतात. आणि जर हे ठीक नाही होत असेल समूह देशाने तर त्यांना डेफिनेटली औषधं घ्यायला पाहिजे. हा आजार ठीक होणारा आहे, तुम्ही योग्य समुपदेशन आणि योग्य अभिकथन आणि त्याच्यावर औषधं घेतली तर हे ठीक होऊ शकतं.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलं की योग्य समुपदेशन आणि योग्य अभिकथन, परंतु अजून त्याच्यात एक प्रश्न असा उद्भवतो की बरेचदा एक काळजी असते नेहमी पुढे काय होणार किंवा पुढे कसं होईल. कारण ज्या पद्धतीने जीवन आमचं बदलत चाललेलं आहे, समाजामध्ये बदलाव चाललेला आहे, विचारांमध्ये बदलाव चाललेला आहे, प्रकृती बदलते, तर पुढे काय होणार हाही एक विचार पडतो. तर कित्येकदा असा विचार करत असताना आई म्हणते काय विचार करायचा, जे व्हायचं ते होऊन जाईल, त्याच्यासाठी विचार का करत बसायचा, पण तो सतत सतत येत राहतो की पुढे काय होईल, पुढे काय होईल. तर मग ही एक सवय आहे का ह्यालाही तुम्ही एन्झायटी म्हणाल, काय म्हणाल? कारण हे खूप जणांमध्ये असतं, अगदी काही कारण नसतं. आता सगळं संपन्नता आहे तरी पण काळजी लागलेली की पुढे काय होईल.
एक गोष्ट मी ऐकली, तुम्ही पण कदाचित ऐकली असेल प्रेक्षकाने, पण मला ती फार आवडते. त्याच्यामध्ये एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे ज्यांच्याकडे भरपूर धनधान्य संपन्नता आहे, म्हणजे एवढं धनधान्य आणि संपन्नता आहे की त्याच्या 7 पिढ्या बसून एकदम आरामशीर काही न केलं तरी सुखाने आनंदाने जीवन जगू शकतात. तर त्या व्यक्तीला चिंता होती, टेन्शन होती, आणि तो टेन्शन मध्ये अशा फेरा मारत होता. तर एका व्यक्तीने त्याला विचारलं की का बाबा तुला एवढी चिंता का आहे, तुझ्याकडे तर एवढं सगळं काही आहे, तर तुला चिंता करायचं काय कारण आहे, तुझ्या तर 7 पिढ्या बसून खाऊ शकतील. तर त्या व्यक्तीने फार छान उत्तर दिलं, तर मला मला 7 पिढीची चिंता नाही आहे, मी विचार करतोय माझ्या 8व्या पिढीचं काय होणार. तर हा जो स्वभाव आहे हा मनुष्य स्वभाव आहे, आणि डेफिनेटली ही सवय आहे. ही सवय मी पुन्हा म्हणतो, एक तर तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, म्हणजे आई वडिलांना बघून, कारण लहान मुलं काय करतात, ते कॉपी करतात बिहेवियर. लहान मुलांना कळत नाही की जेव्हा एखादी परिस्थिती येते त्यावेळेला काय करायचं. तर आई वडील जे करतात, किंवा आमचे जे वडीलधारी श्रेष्ठ मनुष्य असतात, म्हणजे माझ्या बरोबर राहणारे आई वडील नसतील तर वरिष्ठ दुसरे, तर ते जे करतात तेच लहान मुलं कॉपी करतात. इव्हन आम्ही बघितलं की आई वडील ज्या प्रकारे बोलतात किंवा चालतात त्याप्रकारे लहान लहान मुलं कॉपी करण्यामध्ये हुशार असतात. तर आम्ही बघितलंय की आई वडिलांना जसं जे प्रॉब्लेम आहेत ते लहान मुलांमध्ये पण येतात, आणि मोठे झाले तरी ते त्यांचं पॅटर्न तसाच असतो. तर एक तर तुमच्या फॅमिलीमध्ये असू शकेल जे तुमच्याकडे आलेलं आहे, किंवा तुम्ही तुम्हाला काही सुचलं नाही काय करायचं ते, मग तुम्ही ती सवय किंवा ती हॅबिट निर्माण करता. पण मग ती जर ऑटोमॅटिक चालत असेल सवय भरपूर दिवस असेल, तर डेफिनेटली ती सवय आहे, आणि मग ती आजारामध्ये कन्वर्ट होते सवय. आणि त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली इलाज केला पाहिजे. मी एवढे लोक बघतो चारी बाजूला सफर करतात, एवढा त्यांना त्रास होत आहे पण ते डॉक्टरकडे जात नाही, आणि त्यांना जर योग्य इलाज केला तर ते संपूर्णपणे ठीक होऊ शकतात. त्यांच्या जीवनातल्या ज्या काही समस्या असतील त्या ठीक होऊ शकतात. काही असे आहेत ज्यांनी फक्त अभिकथन जे आपण सांगणार आहोत ते अभिकथन जर त्यांनी केलं तर त्याच्यामधून ते बिलकुल ठीक होऊ शकतात. काही असे आहे त्यांना अभिकथनाबरोबर थोडी औषधं शॉर्ट टर्म, ज्याला आम्ही ट्रँक्विलायझर्स म्हणतो, म्हणजे जे तुमच्या मनाला शांत करते, ती औषधं जर तुम्ही घेतली तर ते ठीक होऊ शकतं. पण ते त्यांनी अप्रोच केला पाहिजे. त्यांनी जर अप्रोच केला, मी या माध्यमाद्वारे सांगेन सगळ्यांना की जर तुम्हाला अशी लक्षणं असतील तर कृपा करून तुम्ही कुठेही नजदीकच्या ब्रह्माकुमारी शाखेमध्ये जा, किंवा एखादा काउन्सिलर तुमच्या एरियामध्ये असेल त्याच्याकडे जाऊन भेटा, आणि गोळ्या घ्या जर आवश्यकता पडली तर. तुमचे हे सगळे समस्या ठीक होऊ शकतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणता की हे ठीक होऊ शकतं वगैरे, पण तरी सुद्धा हे का होतं? मला हे खूप वाटतं की असं का होत असतं, एखादी व्यक्ती असं का चिंतन करत असतं, त्याच्या पाठीमागे आध्यात्मिक काही रहस्य आहे का?
आध्यात्मिकता आम्हाला हे सांगते की हा जो पूर्ण विशाल ड्रामा आहे हा कर्मावर आधारित आहे. ठीक आहे ना, कर्म आपण जे केलेलं आहे ते कर्म आपल्यामध्ये रेकॉर्डेड आहे, स्मृतीमध्ये आहे ते, आणि ती स्मृती जागृत होते. ह्याच्यामध्ये 2 शब्द आम्ही वापरतो, एक ट्रिगर आणि रेस्पॉन्स. तर तो रेस्पॉन्स आहे रेकॉर्डेड, एक ट्रिगर कोणती तरी परिस्थिती बनते आणि तुमच्यामधली ती स्मृती जागृत होते. मागच्या वेळेला पण आपण उदाहरण दिलं की भीती जे अँझायटी किंवा चिंतेचं एक महत्वाचं कारण असतं, की असं झालं तर, मी मेलो तर, किंवा मला मोठा आजार झाला तर, हे प्रश्नचिन्ह असतं. तर ही भीती केव्हा वाटते? तर पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय की आत्मा अनादि रूपामध्ये शांत आहे, पण ती भीती केव्हा वाटते की जेव्हा तो आपल्या अनादि क्वालिटीच्या अगेन्स्ट जातो. पहिल्यांदा जेव्हा तो अनादि क्वालिटीच्या अगेन्स्ट जातो तर आतून त्याला त्याचा विवेक जो असतो तो त्याला सांगतो की नाही हे चुकीचं आहे तू करू नकोस, पण तो ऐकत नाही. त्या विवेकाला तो दाबण्याचा प्रयत्न करतो, विवेक बुद्धीला. त्यावेळेला तो घाबरत घाबरत करतो. हीच गोष्ट मी वेगळ्या प्रकारे सांगेन. तुम्ही कल्पना करा, एक घर आहे, आई वडील आहेत, 2 मुलं आहेत त्यांना. तर आई वडील नेहमी लहानपणापासून त्यांना सांगतायत की चांगल्या मुलांबरोबर राहा, वाईट मुलांबरोबर जाऊ नको, संघ चांगला ठेव. कारण हल्ली कॉलेजमध्ये कशी मुलं असतात, शाळेमध्ये कशी मुलं असतात, तुम्हाला काही गोष्टी सांगतील, तुम्ही त्या स्वीकार करू नये, काही सवयी तुम्हाला लावतील. तर त्यांचं ते हॅमरिंग झालेलं असतं, प्रोग्रामिंग. पण हे सगळं ऐकून देखील तो मुलगा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये अशा संघमध्ये जातो आणि तिथे त्याचे मित्र जे त्याच्यावर खेळतात किंवा त्यांना त्यांचा संघ आवडतो तर ह्याला काही सवय नसतात, पण त्याचे मित्र त्याला ऑफर करतात की चल यार मैत्रीसाठी तू हे घे, सिगरेट घे पहिल्यांदा. तर जेव्हा तो पहिल्यांदा सिगरेट घेतो किंवा गुटखा जो त्यांनी कधी घेतलेला नाही, तेव्हा त्याचा कॉन्शियन्स आतमध्ये त्याला खात असतो की नाही कोणतरी बघेल. मग ते लपून हे सगळं कर्म करतात. लपून कर्म करताना तुमच्या आतमध्ये भीती असते, आईला कळलं तर काय होईल, वडिलांना कळलं तर काय, किंवा शिक्षकांना कळलं तर काय होईल. ती भीती का निर्माण झाली? कारण तुम्ही त्यावेळेला तुमच्या विवेकाच्या विरुद्ध चालल्या आणि तो विवेक तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही असं केलं नाही पाहिजे. पण आपण त्यावेळेला त्या वातावरणामध्ये असतो आणि त्या वातावरणाच्या प्रभावाखाली येऊन आपण ते कर्म करतो. तर ते कर्माची रेकॉर्डिंग झाली, पण त्याच्यावर भीतीची पण रेकॉर्डिंग झालेली आहे तुमच्यामध्ये. आणि असं कर्म तुम्ही पुन्हा पुन्हा करत गेला तर ती रेकॉर्डिंग तुमच्यामध्ये आहे, भीतीची रेकॉर्डिंग आहे किंवा चुकीचं कर्म करण्याची रेकॉर्डिंग आहे. म्हणून आम्ही म्हणतो की आध्यात्मिक मध्ये की कोणाला या दुनियेमध्ये सजा देण्याची आवश्यकता नाही आहे, प्रत्येकाचं कर्मच त्याच्यासाठी सजा आहे. हा जो बेहदचा ड्रामा आहे हा ऑटोमॅटिक चालतो, ह्याच्यामध्ये परमेश्वर कोणाला सजा देत नाही. तुम्ही जेव्हा चुकीचं कर्म करता तेव्हा तुम्ही आतमध्ये रेकॉर्डिंग सोडलेली असते आणि ती रेकॉर्डिंगच तुम्हाला त्रास देणार आहे पुढे. तर हा भीतीचा जो संस्कार आहे आध्यात्मिकतेनुसार तो कर्माने आलेला आहे. कधीतरी आपण असे कर्म केलेले असतात जे आपण आपल्या कॉन्शियन्स किंवा विवेकच्या विरुद्ध जाऊन केलेले असतात आणि त्यावेळेला केलेले कर्म आपल्यामध्ये रेकॉर्डेड असतात, त्यांची स्मृती असते आणि मग पुढे केव्हा तरी आयुष्यामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये एक ट्रिगर असा येतो किंवा एखादी अशी परिस्थिती येते ती त्या फाईलला उघडते आणि ती फाईल उघडल्याबरोबर मग आपल्याला भीती वाटायला लागते.
प्रत्यक्षात खूप छान, खूप गुह्य आहे ही बाब आणि लक्षात घेण्यासारखी आहे दर्शक हो, की आपले कर्म तर कर्मांवर किती आपल्याला लक्ष द्यायचंय आणि कर्म आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे मागच्या सत्रांमध्ये की कर्माची कुठे त्याच्या तो जो चक्र आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याच्या चेतना चक्र, त्या चेतना चक्रामध्ये डॉक्टर साहेबांनी एक्सप्लेन केलं होतं की कर्म जे आहे त्यालाही कुठेतरी मूळ कारण विचार आहे. तर विचारांवर लक्ष ठेवायचंय, कर्मावर लक्ष ठेवायचंय, नाहीतर जसं डॉक्टर साहेब म्हणतात की सजा ही आपली आपल्यालाच मिळते, परमेश्वराला द्यावी लागत नाही. डॉक्टर साहेब आता अजून एक एन्झायटी निर्माण झालेली आहे की हे सगळं आम्हाला सेटल करायचंय, हे सगळं आम्हाला थांबवायचंय कुठेतरी. ही जी एन्झायटी म्हणा किंवा ही उत्सुकता सारखी जी निर्माण होत राहते किंवा ही जी घबराट मनामध्ये निर्माण होते ही बहुतांश लोकांमध्ये होते, तर ह्याला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. असा प्रसंग जर आला तर त्या प्रसंगाला आम्ही ह्याला थांबवू शकू ह्याच्यासाठी काहीतरी आम्हाला मार्ग सांगा.
दोन प्रकारे आपण करू शकतो. एक, मी पुन्हा सांगतोय की परमात्मा जो आहे सर्व आत्म्यांचा पिता परमेश्वर तो सर्व शक्तिवान आहे, ठीक आहे. आणि आपण भरपूर वेळेला ऐकलेलं आहे की परमात्म्याच्या स्मृतीमध्ये आपण आपल्या पाप कर्मांचा विनाश करू शकतो किंवा परमात्म्याचा आपल्याला वायदा आहे, त्यांनी गॅरंटी दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये की सर्व धर्मान्य परित्यज मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्याम मोक्षेक्षामि मा शुच. म्हणजे जब तुम मेरे शरण में आओगे, जेव्हा तू माझ्या शरणाला येतील, देहचे संबंध आणि पदार्थ व्यक्ती वैभव सोडून माझ्या स्मृतीमध्ये जेव्हा तू राहशील मन मनाभाव, तेव्हा मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करेन. तर आमचा असा अनुभव आहे की जेव्हा आमची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित होते, एकाग्र होते, तर ही भीती अशी सेकंडमध्ये गायब होते. माझा स्वतःचा अनुभव आहे. जसं तुम्ही म्हणालात भरपूर लोकांना एन्झायटीचा अनुभव होतो. आम्ही स्पीकर आहोत, आम्ही स्टेजवर जेव्हा बोलतो, अजूनही स्टेजवर हजार लोकांसमोर जेव्हा बोलायचं असतं तर थोडं कुठेतरी असतं आतमध्ये की आपलं स्पीच चांगलं झालं पाहिजे, ज्याला स्टेज फोबिया फिअर म्हणतो. पण आम्ही जेव्हा परमात्म्याच्या स्मृतीमध्ये जातो अशी सेकंडमध्ये ती निघून जाते. हा मेडिटेशनचा प्रभाव आहे. तर राजयोग मेडिटेशनचा अभ्यास जर नियमितपणे केला आणि आपल्या चिंता सगळ्या ज्या काय आहेत तुम्ही परमात्म्याला अर्पण केलं साफ हृदयाने तर तो घ्यायला तयार आहे. आणि मग हे जे अभिकथन आपण करणार आहोत तर त्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ही एन्झायटी तुम्ही कमी करू शकता. तर आपण करूया आता.
नक्कीच आपण ही एक अनुभव करून घेऊया. कदाचित डॉक्टर साहेब ह्याच्यामुळेच चिंता ही चिता समान आहे असं एक वाक्य आम्ही बरेचदा ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर पाहतो. तर हे त्याच्यामुळेच आलं असणार. तर ह्या चितेतून बाहेर निघण्यासाठी आपण ह्या अभिकथनाचा अनुभव करूया.
सर्वांनी सरळ बसायचं आहे आणि तुम्ही एखादं जिम्मेवारीचं काम जसं गॅस स्टोव रस्ता क्रॉस करणं गाडी चालवत असाल तर ते न त्यावेळेला ह्याचा अभ्यास न करायचा आहे. शांतपणे एका ठिकाणी बसायचं आहे. आपल्याला एकदम हलकं सोडायचं आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम शिथिल करायचं. एकदम शांत आणि रिलॅक्स अनुभव करा. माझं संपूर्ण शरीर शांत होत चाललेलं आहे, रिलॅक्स होत चाललेलं आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये कल्याण आहे. ज्या काही परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत किंवा येत आहेत त्या मला पुढे घेऊन जाण्यासाठी येत आहेत. प्रत्येक परिस्थितीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येक परिस्थिती मला शक्तिशाली बनवत आहे. स्वयं सर्व शक्तिवान परमात्मा जो माझा पिता आहे तो माझ्या बरोबर आहे. त्याच्या सर्व शक्ती माझ्या बरोबर आहे. परमात्मा पिताच्या सर्व शक्तींच्या आधारे मी सर्व परिस्थितीवर विजय प्राप्त करत आहे. मी बिलकुल शांत आणि रिलॅक्स आहे. माझ्या सर्व चिंता मी परमात्म्याला समर्पित करत आहे. मला खूप हलकं वाटतं आहे, शांत वाटतं आहे. परमात्म्याची शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. माझा परमात्म्यावर आणि या बेहद ड्रामावर निश्चय आहे. त्यामुळे मी बिलकुल निश्चिंत आहे. सर्व काही माझ्या आणि इतरांच्या चांगल्यासाठीच होणार आहे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी बिलकुल शांत आणि निश्चिंत झालेला आहे. शांत निश्चिंत ओम शांति शांति शांति.
धन्यवाद डॉक्टर साहेब. तर दर्शक हो, ही जी काही भीती म्हणा किंवा आपल्यामध्ये बेचैनी जी निर्माण होत असते सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने, तर हिला शांत करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याचा कसा आपल्या कर्मांशी संबंध आहे हेही आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं. कर्मांची गती, विचारांवर आपण ठेवलं पाहिजे ते नियंत्रण हे कशा कोणत्या पद्धतीने ठेवता येतं ह्याची अधिक माहिती घेण्यासाठी नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट द्या किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. मनातील काही प्रश्न असतील, काही प्रश्न तुम्हाला डॉक्टर साहेबांना विचारायचे असतील तर आमच्या ईमेल आयडीवर तुम्ही प्रश्न पाठवू शकता. असाच एखादा विषय घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.